हाय हेलो नमस्कार, तुम्ही ऐकताय स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट.
मरण्याच्या क्षणभर आधी कळालं, मी सैरभैर धावत सुटलोय. लांब पर्यंत कुणीच दिसत नाहीये, साधं माणूस तर सोडा चीट पाखरू देखील दिसत नाहीये. माझा गळा सुकलाय, अगदी खोलवर मला जाणवतंय की मला तहान लागलीय. पण पाणी सोडा, साधा ओलावा सुद्धा दिसत नाहीये. उन्हामुळे आता माझं अंग भाजून निघतंय. सूर्यकिरणाचे तेजस्वी गोळे जमिनीवर बरसत आहेत. जमीन अक्षरशः पेटलीये, तरी मी धावतोय. काही झालं तरी मला माहितीये मी थांबू शकत नाही, कारण थांबलो तर संपलो. मला आता दूर तिथे इमारत दिसत आहेत, म्हणजे मी सध्या शहराच्या काही अंतरावरच आहे. मी क्षणिक सुखावलो, त्यामुळे जरा बरं वाटतंय. आता मी काही वेळातच घरी पोहोचणार याचा मला आनंद पण आहे. खरं तर मी खूप जास्त थकलोय, इतका की माझं काळीज कधीही बंद पडू शकतं. पण मला घरापर्यंत जावंच लागेल. मी माझी गती वाढवण्याचा प्रयत्न करतोय, पण नकळत कोण कशी कधी कमी होत चालली आहे कळतच नाहीये. शहराबाहेर कचऱ्याचे ढीग आणि प्लास्टिकच्या पिशव्या जिथे तिथे तुंबलेल्या आहेत. घाणेरडा उग्र वास सुटलाय, वासाने माझं डोकं गरगरतंय. पण मी थांबणार नाही, धावत राहणार. पाहता पाहता मी शहराच्या रस्त्यावर आलोय. नशीब पाय अनवाणी नाहीये, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, सगळं काही आहे. पण काय वेळ आली आहे माझ्यावर, साधं घोटभर पाणी देखील मी घेऊ शकत नाहीये. मी शहरात आलोय खरा, पण काहीच आवाज कसा काही येत नाहीये. ना माणसांचा गोंधळ, ना मशिनींचा आवाज, कुठे गेले सगळे? आणि हा घाणेरडा वास कसला येतोय? म्हणजे इथे तेच झालंय की जे सगळीकडे होतंय? नाही नाही, अजून तरी नाही. सगळे लोक घरामध्ये सुरक्षित लपून बसले असतील. मी धावत धावत लहानपणी खेळायचो त्या आमच्या सोसायटीमधल्या पार्कमध्ये आलो. या पार्कबद्दल सांगावं आणि बोलावं असं इथं काहीच राहिलेलं नाहीये. बागेत झाडं असतात, इथं एक झुडूपही राहिलेलं नाही. झोपाळे, घसरगुंड्या, नावाखाली फक्त सापळे राहिलेत. पूर्वी इथे भरपूर माणसं वावरायची, इथे झाडं होती, पक्षी किलबिलायचे. पण आता कुठे गेलंय सगळं? मी आमच्या अपार्टमेंटमध्ये आलो, लिफ्ट चालूच होती. मी सरळ 15व्या मजल्यावर गेलो, अर्थात माझ्या राहत्या घराच्या दिशेने. मी घामाने ओला चिंब झालो होतो. राहून राहून माझ्या डोळ्यासमोर अंधार येत होता. पुढच्या काही क्षणात मला चक्कर येणार होती, पण कसं बसं मी स्वतःला सावरलो होतं. बरसदा दारावरची बेल वाजवली, पण कुणीच दार उघडत नव्हतं. डोकं काम करत नव्हतं, पण छताखाली सावली असल्याने अंग किंचित सुखावलं होतं. अचानक डोक्याची ट्यूब पेटली. दरवाजा उघडण्यासाठी लागणारं एक्स्ट्राचं स्वाईप कार्ड माझ्या खिशातच होतं. ते मी भरभर शोधू लागलो. बाकीचा हाताला लागतील त्या वस्तू, गाडीच्या चाव्या, मोबाईल सगळं फेकून देऊ लागलो. काय उपयोग या गोष्टींचा? शेवटी हे सगळं मृत्यूचं सामान आहे. फायनली मला कार्ड मिळालं आणि जीवात जीव आला. दार उघडून सर्वप्रथम मी किचनमध्ये गेलो. फ्रीजमध्ये पाहिलं, भांडी पाहिली, बॉटल्स पाहिल्या, पण पाण्याचा एक थेंबही घरात नव्हता. घरातलं सामान विखुरलेलं होतं, जसं कुणी व्याकुळ होऊन संतापानं सामान अस्तावस्त फेकलं असावं. मी बेडरूमकडे पळालो. दिव्या तिथे नव्हती. मी अंशच्या बेडरूमकडे वळालो. तो बेडवर शांत पडलेला होता, काहीतरी पुटपुटत होता. मी त्याच्या जवळ गेलो. तो काय बोलतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचा आवाज मला कळू लागला. तो म्हणतोय, बाबा हो, तो माझं नाव घेतोय. हो, तो माझं नाव घेतोय, पण पुढेही काहीतरी म्हणतोय. कदाचित पाणी. हो, पाणीच. त्याला पाणी हवंय. तो पाण्यासाठी व्याकुळ झालाय. मी कुठून आणू पाणी? मी घरभर पाणी शोधू लागलो. तितक्यात मला दिव्या देवघरासमोर पडलेली दिसली. मी तिला उचललं. ती काही चालचाल करत नव्हती. मला काही सुचेना, ती केवळ बेशुद्ध असेल की. मला पुन्हा अंशची आठवण झाली. त्याला पाणी हवंय. मी दिव्याला हळूच खाली ठेवलं. कधी कसे ठाऊक नाही, पण माझे डोळे भरून आले होते. मला समोरचं सगळं अंधुक दिसत होतं. मी डोळे पुसले आणि पुन्हा पाणी शोधू लागलो. कुठून कोण जाणे घरात टिप टिप असा आवाज येत होता. कदाचित कुठल्या तरी नळातून पाणी वाया जात होतं. मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊन शोध घेत होतो, पण मला घरात कुठेच पाणी सापडत नव्हतं. शेवटी मी हरलो आणि थकलो सुद्धा. आता पुढच्या काही क्षणात जमिनीवर कोसळणार होतो. समोरच्या कॅलेंडरवर तारीख होती 20 ऑक्टोबर 2055. आजवर जगात सगळे शोध लागले. मशीन्स बनल्या, उडणाऱ्या गाड्या आल्या, वेळखाऊ कामे एका झटक्यात होऊ लागली. एक बटन दाबतात सगळं आयतं हातात येऊ लागलं. पण हे सगळं करताना लाखो झाडं तोडली गेली आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे सूर्य अजून तापला. पिण्याच्या पाण्याची पातळी शून्य झाली आणि आपलं कुठलंही तंत्रज्ञान यावर काही करू शकत नव्हतं. आता ना रस्ते राहिले, ना अनुकूल वातावरण. परिणामी ना गाड्या चालतात, ना मशीन्स. जगात सगळे लोक नैसर्गिक आपत्तीने मरताय.
कुठे भूकंप आला तर कुठे वादळ येत आहेत तर कुठे लोक तहान भुकेने मरत आहेत. आणि आता इथे यावेळी या क्षणाला माझा मुलगा, माझी बायको आणि मी पाण्याविना मरतोय. म्हणजे या शहरातला प्रत्येक माणूस एकतर मरून गेला असणार किंवा पळून गेला असणार, जसं मी आई वडिलांना मरताना सोडून पळून आलो. हे सगळं डोक्यात चालू असताना मी धाडकन जमिनीवर कोसळलो, पण मला अजूनही तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. घामाने ओलाचिंब झालेला असताना मी खडबडून जागा झालो. अंश आणि दिव्या बाजूला झोपलेले होते, त्यांना पाहून मला खूप बरं वाटलं, पण अजूनही आवाज येत होता. मी धावत बाथरूममध्ये जाऊन नळ बंद केला, किचनमध्ये जाऊन घटाघटा पाणी प्यायलो आणि अंश आणि दिव्याला कुशीत घेऊन रात्रभर विचार करू लागलो. आज तारीख आहे 20 मे 2020, म्हणजे अजून माझ्याकडे बराच वेळ आहे. म्हणून आता मी, दिव्या, अंश सोसायटीच्या बागेत जातोय आणि तिथे आम्ही भरपूर झाडं लावायला सुरुवात करतोय. तुम्हीही करताय ना?
तुम्ही ही स्टोरी ऐकलीत आर जे प्रसाद यांच्या आवाजात. आमच्या आणखी स्टोरीज ऐकण्यासाठी व्हिजिट करा www.d4mat.in.